रसिक बंधू भगिनीनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य स्थापन केलं, पण समर्थ रामदास स्वामीने त्याला महाराष्ट्र धर्माची जोर दिली. तो महाराष्ट्र धर्म प्रत्येकाने वाढवला पाहिजे. मला काय तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आज देशात कशाची जरूर असेल तरी महाराष्ट्र धर्माची जरुरी आहे. पण आतापर्यंत जे झालं ते आपल्या महाराष्ट्राच्या कृपेने झालं याची जाणीव माझ्या मनामध्ये आहे.
महाराष्ट्राचे माझ्यावर आनंद उपकार आहेत. महाराष्ट्राची मी यथाशक्ती सेवा केलेली आहे.
एवढं सांगून आपण माझं जे कौतुक केलं त्याबद्दल आपले आभार मानून आपण सांगतो. जय महाराज.
Come on.